मिथिलेला येण्याचा मुनिजनांचा आग्रह श्रीरामानं मुळवला नाही. लक्ष्मणासह ते त्यांच्याबरोबर मिथिलेला जायला निघाले. जाताना महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक कथा सांगितल्या. चालता चालता रामाने एक ओसाड असा आश्रम पाहिला आणि कुतूहलाने विचारलं की महर्षी, हा आश्रम असा ओसाड का बरं आहे? मनुष्यवास दीर्घकाळ झाला नसावा अशी अवकळा ह्या आश्रमाला का बरं आली आहे? तेव्हा मुनिवर्य विश्वामित्रांनी त्यांना अहल्येची कथा सांगितली आणि आपल्या चरणस्पर्शाने तिचा उद्धार करण्याची आज्ञा केली. श्रीरामांच्या चरणस्पर्शाने शिलासदृश्य पडलेल्या अहल्येच्या देहातून प्रकाश फाकला, मंजुळ स्वर उमटले.
रामा चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. रामा चरण तुझे लागले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती, माझी मजये पुन्हा आकृती. तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती, माझी मजये पुन्हा आकृती. मुक्त जागले श्वास चुंबिती, पावन गे पावले. मुक्त जागले श्वास चुंबिती, पावन गे पावले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. पुन्हा लोचना लाभे दृष्टी, दिसशी मज तू तुझ्यात सृष्टी. पुन्हा लोचना लाभे दृष्टी, दिसशी मज तू तुझ्यात सृष्टी. गोठ गोठले अश्रू तापून, गालावर वाहिले. गोठ गोठले अश्रू तापून, गालावर वाहिले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. श्रवणानाये पुनरपि शक्ती, मना उमगली अमोल उक्ती. श्रवणानाये पुनरपि शक्ती, मना उमगली अमोल उक्ती. ऊठ अहल्ये असे कुणीसे, ऊठ अहल्ये असे कुणीसे. करुणा वच बोलले, आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. पुलकित झाले शरीर पूर्णवे, तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे. पुलकित झाले शरीर पूर्णवे, तुझ्या पदांचा स्पर्श जाणवे. चरण धुळीचे कुंकुम माझ्या भाळाशी लागले. चरण धुळीचे कुंकुम माझ्या भाळाशी लागले. आज मी शाप मुक्त झाले, आज मी शाप मुक्त झाले. मौनालागी स्फुरले भाषण, मौनालागी स्फुरले भाषण. श्रीरामा तू पतित पावन तुझा दयेने आज हलाहल तुझा दयेने आज हलाहल अमृतात नाहले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले पतित पावना श्री रघुराजा श्री रघुराजा पतित पावना पतित पावना श्री रघुराजा श्री रघुराजा श्री रघुराजा श्री रघुराजा काय बांधू मी तुमची पूजा पुनर्जात है जीवन अवघे पुनर्जात है जीवन अवघे पायावर वाहिले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले रामा चरण तुझे लागले आज मी शाप मुक्त झाले आज मी शाप मुक्त झाले